ख्रिस्त मवाला भावुस अनबिहनिस तुम्हाला केसाला प्रभु इसुने नावमा प्रेमी सलाम। आज आपले ऐकू देवनी गोट भाग 30। ईसू 5,000 लोकाला खावाड ह। ईसूने तेने शिष्यला प्रचार करूला निशिक्षण देवला बहु दुसरे दुसरे गावमा दवाडात। ते ईसू जठ हता तठले गज पासा आनात। तद्व तेही जी करेल हता ती तेही सांगा। मागून ईसूने तेहाला जराकवार आराम करूलासाठी तळावने दुसरेकडून एक शांत जागावर तेहने हारे जावलासाठी आमंत्रण दिदा। तहा ते होडीमा बिसनात नि तळावने दुसरेकडून घेत। पहन बहु लोकाही ईसू अन तेने शिष्यला होडीमा जाता हेरा। ये लोका तेहाला मिळूला धामदे होऊन तेहने सुंबूर पोहोचनात। तद्व बहु लोका तेहनेसाठी पुढंहूनच वाट हेर होतात। भीडमा 5,000 माणसा होतात। तेमा बायका अन पोसासी गणत्रीनेही। ईसूला लोकावर वदारी दया आणे। ईसूसाठी ये लोका बाळदी वगरने घेटाने जिसा होतात। तहा तेनी तेहाला शिकवा अन तेहने वच्चे जे बीमार होतात ते लोकाला बेस करात। एळचने शिष्यसी ईसूला सांगा वदारी मोडा होई गेहे नि सुंबूर कनांज गावनी ही लोकाला दवाडी दे तहा ते खावलासाठी काही ली सकतील। ईसूने तेने शिष्यसाला सांगा तुम्ही तेहाला काही खावला दे। तेही सांगा आम्ही ती काय करी करी सकू। आमने पासी फक्त 5 भाकरे अन 2 मासा आहात। ईसूने तेने शिष्यसाला सांगा काय लोकाला चारावर 50 तुकडीमा बिसी जावला सांग। मागून ईसू 5 भाकरे अन 2 मासा लिना वर आबूटमा हेरना अन खुराकसाठी देवना आभार मानना। मागून ईसूने भाकर अन मासुकना तुकडा करात। ते तुकडा लोकासाहला देवलासाठी शिष्यसाहला दिदात। शिष्य तो खुराक दुसरे लोकाला देत घेत नि तिन्ही घटील आख्खा लोका खायनात नि संतुष्ट होईनात। तेने मागून शिष्य बचेल खुराक गोळा करूला लागनात नि ते कण बार डालके भरायनेत। अख्खा खुराक 5,000 भाकरी अन 2 मासामाहून होईना। बायबलनी गोट मातीनी लखली सुवार्ता 14 अध्याय 13 21 कलम अन मार्कनी लखेली सुवार्ता 6 अध्याय 31-44 कलम अन लुकनी लखेली सुवार्ता 9 अध्याय 10-70 कलम अन योहाननी लखेली सुवार्ता 6 अध्याय 5-15 कलम।